हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। इंसानी इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला। उसका जो माने, कहना उसका जो माने, पापों से मिलेगी रिहाई, ना होगी मसीह से जुदाई, तो उसे सब मिला। इंसान इस दुनिया की, इंसान इस दुनिया की, अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई, तो उसे क्या मिला।
श्रोते हो, अपन ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत, आणि आजच्या अध्ययनासाठी जो भाग निवडलेला आहे तो आहे अध्याय 12, आणि याची मथळा आहे चाळणी आणि शीर्षक आहे चाळणी। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आजचे अध्ययन आम्हाला काय बोध करते यावरती आपण आपले लक्ष केंद्रित करूयात। पहिला मुद्दा आहे सभासदत्व तारणाची शाश्वती नाही। मी मंडळीला गंभीर निवेदन केले की मंडळीमध्ये ज्यांची नावे रजिस्टर आहेत त्यांच्यातील 20 पैकी एकही त्याच्या जगातील इतिहास बंद करण्याची तयारी करीत नाही। ते सामान्य पाप्यांसारखे देवाविना आणि आशेविना आपले जीवन जगत आहे। ज्या कोणाला सत्याविषयी ऐकून सत्याचा स्वीकार करून सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीत मिसळण्याची संधी होती ते स्वतःला देवाच्या आज्ञा पालन करणारे असे समजतात, तरीही स्वतःला शुद्ध राखण्याची ते खटपट करीत नाहीत आणि सामान्य मंडळांसारखे ते बेफिकीरपणे वागतात। त्यांना देवाच्या क्रोधाचे पिळा भोगाव्या लागतील ज्या इतर मंडळ्या देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करतात। गव्हापासून निदान वेगळे करणे, मंडळीमध्ये विभाजन होईल, दोन गटांमध्ये वाढ होईल, गहू आणि निदान एकत्र वाढतील, कापणीसाठी तयार होतील। चाळणीने गहू चाळण्याची आता वेळ आली आहे। गव्हापासून निदान वेगळे करणे आवश्यक आहे कारण मलिनतेने अनेकांचे मेन थंड होत आहे। आता हीच वेळ आहे देवाच्या संतांनी स्वतःला स्थिर व भक्कम करावे। दाथान व अभिराम यांच्या बंडखोरीचा इतिहासाची पुन्हा उजळणी होईल आणि परत परत होईल, शेवटपर्यंत ती होतच राहील। देवाच्या बाजूने कोण असेल, कोण फसले जातील आणि कोण फसवले वागतील आणि कोण फसव्यांसारखे वागतील, देवाची येणे आता लवकर आहे। प्रत्येक मंडळीमध्ये शुद्धीकरण व चाचणी होणे आवश्यक आहे आणि चाळणी होणे आवश्यक आहे कारण आपल्या मंडळीमध्ये दुष्टजन आहेत, त्यांना सत्याची आवड नाही आणि ते देवाचा सन्मान करीत नाहीत। आपण आता चाळणीच्या काळात आहोत, प्रत्येकाच्या चाळणीची वेळ आहे व ते चाळले जातील। ज्यांना सत्य माहीत आहे आणि त्याप्रमाणे ते वागत नाहीत किंवा आज्ञा पालन करीत नाहीत त्यांची देव गय करणार नाही। छळवणुकीमुळे मंडळी शुद्ध होईल, मंडळीतील बहुसंख्येत उत्कर्ष होईल, सर्व सत्यामध्ये ते जातील आणि संकटे त्यांना मंडळीतून शुद्ध करतील। प्रत्येक आत्म्याची कसोटीची वेळ आता जवळ आली आहे। श्वापदाची खून करून घेण्याची सक्ती केली जाईल। जगिक अधिकाराला ते हळूहळू संमती देतात, जगिक परंपरेला होकार देतात। यामुळे त्यांना उपहास, अपमान, भीती, तुरुंगवास आणि मरण या गोष्टीपासून बचावासाठी शरण जातील। देवाच्या आज्ञा व माणसाच्या आज्ञांमधील हा संघर्ष आहे। मंडळीतील सोन्यातील घाण अशा प्रकारे वेगळी केली जाईल। छळवणुकीचे नाव नव्हते तेव्हा ते व त्याचा ख्रिस्ती धर्म अथा योग्य होता व तो आपला विश्वास दाखवित होते, परंतु जसा छळवाद सुरू होईल तेव्हा त्यांचे खरे स्वरूप बाहेर पडेल आणि मंडळीच्या विरुद्ध जाऊन मंडळीचा छळ करणाऱ्यांना सामील होतील. जेव्हा देवाच्या आज्ञा निरुपयोगी ठरविल्या जातील तेव्हा मंडळीला अग्निपरीक्षातून जावे लागेल आणि मोठ्या प्रमाणात लोक सावध होण्याची अपेक्षा असेल की ते फसव्या आणि सैतानी तत्वापासून वेगळे होतील. वरकरणी विश्वासणारे विश्वास सोडून जातील. शांततेच्या काळामध्ये मंडळीने जे कार्य करायचे होते त्यामध्ये ते नापास झाले होते, परंतु आता मात्र या आणीबाणीच्या काळात त्यांना ते करायचे आहे. या भयानक आणि निराशाजनक आणि तिरस्कारणीय परिस्थितीमध्ये कार्य करावे लागत आहे. जगभर हा इशारा पसरला आहे. जेव्हा सर्वत्र शांतता होती तेव्हा त्यांचे कार्य मंडळीने करायचे होते, परंतु आता शत्रू क्रूरपणे लोकांचा देवावरील असणाऱ्या विश्वासाचा विरोध करण्यास गुंतला आहे. एलन व्हाईट येथे नाहीत की त्यांना मंडळीतील योग्य सल्ले द्यावे, परंतु त्यांनी आपल्या आणि इतर मंडळीमधील फरकाचे स्पष्टीकरण व्यवस्थित करून ठेवले आहे. त्यांनी लिहिले आहे की जे लोक जगिक गोष्टींना प्रथम स्थान आणि देवाला दुसरे स्थान देतात त्यांची धार्मिक प्रगती थांबते, इतरांच्या कार्यात ते अडथळे आणतात आणि शेवटी विश्वासाचा त्याग करतात. जर सैतानाने पाहिले की देव त्याच्या लोकांना निर्णय घेण्याची तयारी करीत आहे, त्यांच्यातील गैरसमज दूर करीत आहे, तेव्हा तो गनिमी काव्याने आणि आपल्या सामर्थ्याने स्वैर वर्तनासाठी तयार करतो, त्यांना परंपरा दाखवितो व दुसऱ्या हाताने आत्म्याची कापणी करतो. ज्यांना ज्ञानाचे आणि सत्याचे ज्ञान मिळवण्याची संधी व हक्क असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि विपरीत कार्य करतात. देवाने आपले कार्य करून त्यांची मने शुद्ध केली असती, परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यांना विभाजन करण्याची कला नाही त्यांची सेवा देव स्वीकारतो. आपल्या भोवतीची संकटे जेव्हा दाट होतील तेव्हा आपल्यावरील विभक्तपणा आणि ऐक्य ह्या दोन्ही वैयक्तिकपणे दिसून येतील. जे कोणी युद्धासाठी तयार होऊन शस्त्र धारण करण्याची तयारी करतात त्यावेळी स्पष्ट होते की या धोक्याचा स्वीकार कोण करील. परंतु ज्यांनी आपले घर खडकावर बांधले नसेल ते शत्रूला शरण जातील आणि मोहाला बळी पडतील. ज्यांच्याकडे महान प्रकाश आहे आणि मौलवान संधी आहे परंतु त्यामध्ये प्रगती केली नसेल तर काहीतरी निमित्त सांगून ते पळवाट काढतील, आमच्यापासून दूर जातील, सरळ साक्ष चाळून निघतील. चाळणीचा अर्थ मी विचारला होता तेव्हा मी पाहिले होते आणि दाखविण्यात आले होते की अवशिष्ट मंडळीची सरळ व सत्य साक्ष ही खरी चाळणी असेल. यामुळे त्यांचा एक प्रभाव पडेल की ऐकणाऱ्यांची हृदय सत्याची स्तुती करतील, कारण त्यांना सत्य समजले. परंतु काहींना हे सरळ सांगितलेले सत्य रुचणार नाही व ते त्यांच्या विरुद्ध उठतील आणि त्यामुळे देवाच्या लोकांची चाळणी केली जाईल, गव्हातील निदान वेगळे केले जाईल. आमच्यामध्ये काही लोक आपला गुन्हा कबूल करतील. आकणासारखी स्वतःला वाचविण्यासाठी त्यांना खूप उशीर झाला होता. योग्य मार्गावर त्यांचे ऐक्य नव्हते. सरळ साक्षीचा ते तिरस्कार करतात कारण या साक्षी सरळ हृदयाला भिडतात आणि दोष देणारे सर्व शांत राहतात. वर्षापूर्वी नवा जन्म झालेल्यांना देव त्यांना पुन्हा साक्ष देण्यास पाचारण करतो. आध्यात्मिक जीवनाची पुनरावृत्ती करण्यास तो सांगतो. देवाच्या लोकांची आध्यात्मिक शक्ती दीर्घकाळ निपचित पडली आहे. प्रार्थना आणि पाप कबुली करून आपण स्वतःला शुद्ध करावे कारण मरणातून पुनरुत्थानाची वेळ आली आहे. अन्यायी टीकांमुळे आत्मे गमावले जातात. आपल्या दिवसामध्ये अनेक कुटुंब एक वेळ सत्यामध्ये आनंद व्यक्त करीत होते, परंतु खोट्या व फसव्या गोष्टी सांगून त्यांचा विश्वास हिरावून घेतला जातो आणि ते आपल्या प्रियजनापासून दुरावले जातात व एकेकाळ त्यांच्यामध्ये असणारे चांगले संबंध बिघडतात. आपले हृदय ते निदान पेरण्यासाठी घडतात, आत्म्यात ते अशक्त होतात. यामुळे गव्हाचे पीक कमी कमी होत जाते. यामुळे त्यांच्यातील अनमोलता व अनमोल सत्याची ताकद कमी होते व शेवटी ते सत्य हिरावून बसतात. खोट्या तत्वामुळे काही जण दुरावतात. ज्याला विज्ञान व ज्ञान म्हणतात आणि धर्म या दोन बाबी एकमेकांविरुद्ध आहे, कारण मानवाचे ज्ञान हे देवाच्या महानतेपुढे काहीच नाही. देवाचे ज्ञान मानवाला आकलन देऊ शकत नाही, त्याचे सामर्थ्य किती आहे हे समजत नाही. पवित्र वचन माझ्या समोर आहे, तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपले मार्ग ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. प्रेषितांची कृत्य याचा 20:30. या घटना देवाच्या लोकांमध्ये नक्कीच दिसून येतील. जेव्हा चाळणीची वेळ येईल ती खोट्या तात्विक सत्यता उघड होईल, तेव्हा वाचकांच्या आश्चर्याला पारावा राहणार नाही. मुठीतील वाळू निसटून जावी तसे खोट्यावरील त्यांचा विश्वास उडेल. त्यांचा भरोसा व भावनांचा चकनाचूर होईल. त्यांना सत्याची प्रीती मिळाली नाही. शत्रूंच्या तत्वावर त्यांचा विश्वास होता व त्यांची गैरसमजूत होती की सत्य तेच आहे. यामुळे देवाच्या सत्यापासून ते वेगळे झाले. शत्रू खोटी कल्पना आणेल व त्यांची तत्वे अशी असतील की ज्यामध्ये पवित्र स्थान नसेल. हा एक मुख्य मुद्दा असेल की ते विश्वासापासून वेगळे होतील. साक्ष अमान्य केल्याचा परिणाम स्वधर्मत्याग. एक गोष्ट खात्रीची आहे, जे सेवंते डे ॲडव्हान्टीज जे सैतानाच्या निशाणाखाली येतील त्यांना त्याच्या विश्वासाविषयी प्रथम इशारा देण्यात येईल आणि दोष देण्यात येईल की ते कधी त्यांनी देवाच्या आत्म्याची साक्ष दिली होती. सैतानाची शेवटची फसवणूक म्हणजे देवाच्या आत्म्याच्या साक्षीचा काहीच परिणाम होणार नाही. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतील. नीतीसूत्रे याचा 29:18. सैतान उघडपणे वेगळ्या मार्गाने कार्य करील. सैतानाचे पदुच्च हस्तक देवाच्या लोकांना खऱ्या साक्षीची खात्री देतील. अशा प्रकारे त्यांचे फसवे कारस्थान उच्च पदावर होईल. सैतान आपले पूर्ण कौशल्य वापरून देवाच्या लोकांना फसविण्याचा आणि फितविण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. म्हणून देवाच्या लोकांनी आता शांत न राहता इतरांना सैतानाच्या खोट्या कारवायांविषयी जागृत करावे आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि असे न केल्यास सैतान देवाचा विश्वास कमकुवत करू शकतो. सर्व प्रकारे मोहयुक्त आत्मे त्याच्या जीवनात तो आणतो. खोटी साक्ष देऊन सैतान देवाच्या लोकांचा विश्वास कमकुवत करतो. सैतान त्याच्यावर पुढील वार करतो जे नास्तिकवादाचा. तो असे काही मुद्दे काढतो की लोकांचा विश्वास डळमळेल. पवित्र शास्त्रावर सुद्धा तो अविश्वास निर्माण करेल. तो एवढ्यावरच थांबत नाही, याचबरोबर अनेक संशयी मुद्द्यांचा मारा सतत करील की ते त्या विषयावर बंडखोरीवर उतरतील आणि हे इतके असाध्य होईल की शेवटी नाश ठरलेलाच. मंडळीच्या पुढाऱ्यांमध्ये कमकुवतपणा. ज्याच्या चातुर्याविषयी आपण आश्चर्य केले त्या प्रमुख व्यक्ती अंधारात गडप होतील. जगाच्या इतिहासाच्या शेवटी ज्या लोकांचा मोठा सन्मान दिला जाईल ते जुन्या काळच्या इस्रायल लोकांसारखे होतील. आपला महान शिक्षक येशू ख्रिस्त याने आपल्या शिष्यांना शिकविताना पवित्र शास्त्राचाच वापर केला आहे, परंतु लुसिफर याने पवित्र शास्त्राचा चुकीचा अर्थ लोकांना सांगितला. देवाच्या वचनाविषयी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला आणि यामुळे त्याच्यामध्ये असणारे सत्य गळक्या भांड्याप्रमाणे हळूहळू गळून जाईल आणि ते आत्मे सत्यापासून दूर होतील. अनेक जण दाखवतील की ते ख्रिस्ताबरोबर नाहीत. जगाला ते मेले नाहीत, ते त्यांच्याबरोबर जिवंत राहतील. आणि ज्यांनी जबाबदारीची जागा सांभाळली आहे तेच स्वधर्मत्याग करतील. अपवित्र पुढारी उडून जातील. एक मोठा विषय अतिजवळ आला आहे, जबरदस्तीचा राष्ट्रीय रविवार कायदा. ज्यांनी नियुक्ती देवाने केली नाही ते वरकरणी धार्मिक उडून जातील, परंतु जे शुद्ध सत्य व देवाची खरी सेवा करणारे आहेत आणि ज्यांनी पाळीव वर्षावासाठी आणि वर्षासाठी तयारी केली आहे त्यांची देवाच्या कार्यासाठी नियुक्ती होईल. आपल्या व्यासपीठावर अनेक जण हातामध्ये खोट्या भविष्यवाणीची मशाल घेऊन उभे राहतील. सैतानाची दुष्ट मशाल ते पेटवतील. आमच्यामधील काही जण बाहेर जातील, त्यांच्याकडे तारू असणार नाही, परंतु सत्याचे अडथळे रोखण्यासाठी ते भिंतही बांधणार नाहीत. ते पुढे व वर जातील शेवटपर्यंत. वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे मंडळीचे पुढारी आणि डॉक्टर्स विश्वासापासून वेगळे होतील. देवाने आपल्या सेवकांना संदेश दिल्याप्रमाणे होईल, आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की परत एकदा तू आमच्यासोबत बोललेला आहे. शेवटच्या दिवसातील घडामोडी, हे जे पुस्तक आम्ही वाचत आहोत, अध्ययन करत आहोत, यामधला जो अध्याय आम्ही वाचलेला आहे तो होता चाळणी. देवाच्या विश्वासणाऱ्यांना कशाप्रकारे परीक्षेतून जावे लागेल याचं आम्ही परीक्षण केलेलं आहे. ये प्रभू, आम्हाला सत्यात टिकून तू ठेव, जेणेकरून आम्ही ते स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करावा. ये प्रभू, आम्हाला आत्मिक बळ तू प्रदान कर. धन्यवाद तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. मंडळीचे पतन झाल्यासारखे दिसेल. देवाच्या चाळणीमुळे अनेक जण पाचोळ्यासारखे उडून जातील. वाऱ्यावर जसे भूस उडून जावे तसे ते उडून जातील, आणि खाली उरेल तो केवळ स्वच्छ गहू. लवकरच देवाच्या लोकांची अग्निपरीक्षा होईल. ते सत्या टिकून राहणारे असे थोडक्या प्रमाणातील विश्वासू असतील. जगासाठी देवाचे नियम तिरस्कारणीय असतील, परंतु विश्वासू लोकांसाठी ते अतिप्रिय व वंदनीय आहेत. म्हणून जग त्यांचा तिरस्कार करील, परंतु ते आपल्या ध्येयासाठी निश्चित व अढळ राहतील. आमची आस्था, आमचे धैर्य व निश्चित सत्य व धार्मिकतेने त्यासाठी ठाम राहू. बहुसंख्येने आमचा व विश्वासाचा त्याग केला असला तरी कैवारी आपल्या बाजूने उभा आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या बाजूने उभा आहे. आम्ही थोडके जरी असलो तरीही आमची परीक्षा आहे. यावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार दिला पाहिजे. इतरांचे आत्मे थंड झाले असतील, त्यांच्यातून निघून जितके विश्वासणारे असतील त्यांना एकत्र करून एकमेकांना धीराची ऊब देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील भित्रेपणा काढण्याचे कार्य करावे. मंडळीचे पतन झाल्यासारखे दिसेल, परंतु मंडळीचे पतन होणार नाही. सियानामधील पापी बाहेर पडतील. अनमोल गव्हातून निदान बाहेर निघून जाईल. ही भयंकर कसोटी असेल, परंतु असे घडणे आवश्यक आहे. जेव्हा हे वादळ अंगाशी येईल तेव्हा तिसऱ्या देवदूताचा संदेशावर विश्वास आहे असे तोंडाने म्हणणारे, परंतु पालन करीत नसलेले आपली मते सोडून देतील आणि विरोधकास जाऊन मिळतील. देवाचे विश्वासू दिसून येतील. देवाजवळ आणि त्याचे विश्वासू सेवक आहेत. त्यांची चाचणी होईल, कसोटी होईल आणि चाळले जातील. यावेळी देवाचे विश्वासू कोण आणि खोटे कोण हे उघड होईल. यावेळी देवाचे लोक लपून बसतील, परंतु ते मूर्तीला नमन करणार नाही. यावेळी आमच्याकडे प्रकाश असल्याची खात्री नसेल, परंतु विश्वासाचा प्रकाश त्यांच्यामध्ये प्रकाशत असेल. त्याच्या ख्रिस्ती चरित्रावरून ते सिद्ध होते. दिवसा आम्ही आकाशाकडे पाहतो तेव्हा आपणास तारे दिसत नाहीत. ते तेथे कायमचे आहेत, परंतु आपल्या डोळ्यांना फरक दिसून येत नाही. परंतु रात्र आसमानात ते चमकताना दिसतात. नवीन परिवर्तन झालेले पतन पावले त्यांचा जागा घेतली. कसोटीच्या चाळणीमधून काहींचा विश्वास धडतो व ते निघून जातात, कारण सत्य ठाऊक असून त्यांना त्याचे महत्व वाटत नाही आणि सराव करीत नाही. विश्वासामध्ये ते चिकाटी दाखवितात आणि तारणाचे पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याशी हे लोक संबंध ठेवित नाही. त्यांना त्रास व छळ सहन होत नाही, म्हणून ते मागे अंधारात राहतात. त्यांना तारण संपादन करता येत नाही व ते जगिक सुखाकडे जातात, परंतु त्यांच्या मागून विश्वासात आलेले लगेच त्यांना जागा भरून काढतात. येशूच्या दुसऱ्या येण्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या भक्तांची तुटलेली साखळे ते भरून काढतात आणि तारण होईल आणि त्यांचे तारण होऊन जाईल. देवाचा आत्मा मिळविण्यासाठी जे शेवटपर्यंत शर्थीने प्रयत्न करतात व तुटलेली साखळ भरून काढतात, देवाच्या न्यायाच्या वेळी जो विध्वंस होईल अशा वेळी दयेचे द्वार बंद झाले असणार. तेथून सत्याचा अभ्यास व शोध घेण्याची संधी नसणार, परंतु तरीही त्यांच्याकडे देव दयेने पाहतो, आपला हात पुढे करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतो. कृपेचे दार आता बंद होणार आणि त्याचा प्रवेश होणे शक्य नाही, तरीही 11व्या तासाला कोणी येईल याचीच तो वाट पाहतो. शेवटच्या घटकेस मोठ्या प्रमाणात लोकांना सत्य समजेल व ते त्याचा स्वीकार करतील. आदर्शामागून आदर्शाची फटफट होण्यासाठी आणि फरफट होण्यासाठी मोठ्या कंपन्या धुळीमध्ये राहतील आणि कसोटी होईल. इमारती मागून जमाती आणि जाती मागून जाती देवाच्या आज्ञा पालन करण्याविरुद्ध उठतील. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत.
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.